आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्युरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन व्हिडिओ।
काँग्रेसची देणग्यांवरील जाहिरात बंद झाली, इलेक्टोरल बॉन्ड्स भाग 16। हॅलो, मी रवीश कुमार आहे, इलेक्टोरल डोनेशन बॉन्ड्सवर चर्चा करत आहे। या कर्जरोख्यांबाबतच्या बातम्या वृत्तपत्रातून गायब झाल्या आहेत। आता ती जाहिरात म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्नही वृत्तपत्रांकडून केला जात आहे। एकाही मोठ्या वृत्तपत्राने हे सत्य प्रकाशित करण्याचे धाडस केले नाही असे सांगत काँग्रेसने या जाहिरातीचे छायाचित्र ट्विट केले आहे। त्यामुळे विरोधी पक्षाच्या जाहिराती आता सेन्सॉर केल्या जात आहेत। वृत्तपत्रांनी त्या प्रकाशित करण्यास नकार दिला आहे का? काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांचे विधान ऐका। आमच्याकडे ही जाहिरात होती जिथे आम्हाला मिळालेल्या देणग्या पेपरमध्ये प्रकाशित करायच्या होत्या। आम्ही आमचे नाव तळाशी समाविष्ट केले आणि सर्व तपशील प्रदान केले। असे असतानाही आमची जाहिरात नाकारण्यात आली। ते म्हणाले की ते घाबरले आहेत आणि आम्ही त्यासाठी पैसे देण्यास तयार असूनही ते प्रकाशित करू शकत नाही। असे का होत आहे? या देशात भीती आणि दहशतीचे वातावरण का आहे? हा प्रश्न आहे। काही छोट्या वृत्तपत्रांनी ते प्रसिद्ध केले पण मोठ्यांना भीती वाटते। मोदीजींना नायक म्हणून दाखविण्यात आलेला मजकूर त्यांनाच का प्रकाशित करायचा आहे? वास्तविकता अशी आहे की मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे जाहिरात प्रकाशित करण्यास टाळाटाळ करत आहेत। घोटाळ्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे सोडा। विरोधकांची जाहिरातच प्रसिद्ध होत नसताना सरकारविरोधातील बातम्या कशा प्रसिद्ध होणार? हिंदी संपादक विरोधी पक्षांना निरुपयोगी आणि कमकुवत ठरवून नवीन भारताबद्दल लांबलचक लेख लिहितात। पण निवडणुकीच्या देणगी रोख्यांच्या घोटाळ्याचा विषय निघाला की अहवालांपासून संपादकीयांपर्यंत काहीही लिहायला ते अचानक विसरले। ही कोणती भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आहे असा सवाल कुणीतरी विचारावा। जिथे आयकर विभाग आणि ईडीकडून छापे घातले जात आहेत, तीच कंपनी भाजपला कोट्यवधी रुपयांची देणगी देत आहे। कोलकाताच्या केव्हेंटर ग्रुपच्या कंपन्यांनी 2020 320 कोटी रुपयांची देणगी भाजपला ईडीच्या चालू तपासादरम्यान दिली। या कंपनीने एकूण 616 कोटींची देणगी दिली आहे। ईडीच्या छाप्यात भाजपने कंपनीकडून देणग्या स्वीकारल्या पाहिजेत का? जेथे ईडीचा सहभाग हवाला व्यवसाय किंवा मनी लाँड्रिंग सूचित करतो, तेथे भाजप अशा कंपनीकडून देणग्या का स्वीकारेल? शिवाय कंपन्या कोणताही नफा कमावत नसतानाही देणगी देत आहेत, किंवा ते अगदी नाममात्र आहे तरीही ते 100 ते 200 कोटी देणगी देत आहेत। 2019-20 केव्हेंटर ग्रुपने 12 लाखांचा नफा कमावला आणि 195 कोटी दान केले। नफा केवळ 12 लाख असतानाही 195 कोटींपैकी 144 कोटी भाजपला दिले। कर वाचवण्यासाठी या कंपन्या बँडमध्ये इतका पैसा गुंतवत होत्या का? असे वाटत नाही। पुढच्या वर्षी म्हणजे 2020 5.18 कोटींचा नफा झाला आणि कंपनीने 175.5 कोटी दान केले। जेव्हा या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगार वाढला नाही पण कंपनीने 600 कोटी रुपयांची देणगी दिल्याचे कळले असते, तेव्हा ते आनंदाने घरी मोदी मोदीचा जप करत असावेत। पण 12 लाख कधी 5 कोटी नफा असलेली कंपनी पुढच्या वर्षी सुमारे 200 कोटी देणगी देणारी कंपनी कल्पना करू शकते का? तुटपुंजा नफा असलेल्या कंपन्यांमध्ये भाजपला इतका पैसा देणारा हा राष्ट्रवाद कुठून येतो? यात काही खेळ, लाचखोरी, धंदे तर नाहीत ना? छापेमारीनंतर मिळालेल्या देणग्यांवरून असे सूचित होते की कंपन्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असावी। असा विचार करून मोदी सरकारच्या एजन्सींनी इतकं चांगलं काम केलं, आम्हाला छापे मारायला लायक समजलं, आम्हाला अटक केली आणि आता काही पैसे देऊ। स्वतःसाठी काहीही न ठेवता आणि देशासाठी सर्वस्व द्यायचे अशी देशभक्ती स्वतःला नव्या भारताचे नागरिक समजणाऱ्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्येच आढळते। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला विचारत आहोत की तुम्हीही हे करू शकता का? म्हणजेच ईडीची टीम आली, तुमचे खाते जप्त केले, तुम्हाला तुरुंगात टाकले, तुमच्यावर गुन्हा दाखल केला, तर तुम्ही जाऊन भाजपला दान कराल, खरेदी कराल? 100 ते 200 कोटींचे रोखे। मला माहीत आहे की तू असेच करशील कारण तू क्यूट आहेस, तुम्ही राष्ट्रवादी असायलाच हवे। तसे बीफ निर्यात करणाऱ्या कंपनीनेही भाजपला देणगी दिली आहे. अल्लाना समूह प्रक्रिया केलेले अन्न आणि मांस निर्यात करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. द क्विंटने नोंदवले आहे की देशात गोमांस निर्यात करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या आहेत, त्या दोन्ही अल्लाना ग्रुपच्या आहेत. एकाचे नाव अल्लाना प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि दुसरे फ्रिगोरिफिको अल्लाना आहे. जानेवारी 2019 आयकर विभागाने या गटावर छापा टाकला होता. 2 दिवसांत त्याच्या 100 ठिकाणी छापे टाकण्यात आले. छापेमारीच्या 3 महिन्यांनंतर आयकर विभागाने जाहीर केले की समूहाने 2,000 कोटी रुपयांचा कर चुकवला आहे. त्याच वर्षात अल्लाना ग्रुपच्या 3 कंपन्यांनी 7 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले, जे भाजप आणि शिवसेनेने रोखून धरले. भाजपला 2 कोटी तर शिवसेनेला 5 कोटी रुपये मिळाले. 2019 निवडणुकीपर्यंत भाजप आणि शिवसेना यांची युती होती. 2020 त्यांची युती तुटल्यानंतरही गटाने 1 कोटी रुपयांचे रोखे विकत घेतले आणि भाजपला दिले. गोमांसावर भाजपची राजकीय भूमिका असूनही भाजप गोमांस निर्यात करणाऱ्या कंपनीकडून देणग्या स्वीकारणार हे जाणून आश्चर्य वाटले. अन्वर चौहान हुसेन चौहान हे या कंपन्यांचे संचालक आहेत. 2,000 कोटींचा कर चुकवल्याचा आरोप असलेल्या कंपनीकडून भाजपने देणग्या का स्वीकारायच्या? मग आपल्या एजन्सी निःपक्षपातीपणे काम करतात असा दावा कोणत्या आधारावर करू शकतो? सर्व हवालांचे पुनरावलोकन केल्यास असे दिसून येते की कंपन्यांना लक्ष्य केले जाते, छापे टाकले जातात आणि त्याच संस्थांना देणग्या दिल्या जातात. UPA सरकारच्या काळात भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राने असा भेदभाव अनुभवला. त्यावेळेस त्यांनी धोरणांवर बरीच टीका केली होती. आता छापे टाकल्यानंतर देणग्या दिल्या जातात, बोन्सच्या रूपात कंपन्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत केली जाते. माझी इच्छा आहे की नवयुग कंपनीचे लोक बॉन्ड खरेदी करून भाजपला देणगी देऊन किती आनंदित आहेत हे सांगतील, जेणेकरून आम्हीही त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकू. द वायरमधील संगीत बरुआ पिशारोती यांच्या अहवालात हैदराबादच्या नवयुग अभियांत्रिकी कंपनीच्या देणगीची कहाणी समोर आली आहे. या कंपनीने 55 कोटींचे रोखे विकत घेतले, ते सर्व भाजपने रोखून धरले. ऑक्टोबर 2018 20 आयकर अधिकाऱ्यांच्या पथकाने या कंपनीवर छापा टाकला होता. 6 महिन्यांनंतर कंपनीने 30 कोटींचे रोखे खरेदी केले, ते सर्व भाजपने रोखून धरले. नवयुग अभियांत्रिकी कंपनी ही नवयुग समूहाची प्रमुख कंपनी आहे. याच कंपनीने सिल्केरा बोगदा बांधला होता, जो कोसळला होता. 41 कामगार 16 दिवस अडकले होते. सिल्केरा बोगदा हा मोदी सरकारच्या 4 धाम प्रकल्पाचा एक भाग आहे. या कंपनीला 2020 ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे लिंक प्रकल्पाचे कामही देण्यात आले. 2019 आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारकडून नवयुगला मिळालेले पोलावरम धरणाचे कंत्राट जगन रेड्डी यांच्या सरकारने रद्द केले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये भाजपला नवयुगकडून 15 कोटींची देणगी मिळाली होती. 2021 अदानी समूहाने कृष्णपट्टणम बंदर ताब्यात घेतले, जे नवयुगच्या कंपनीला देण्यात आले. पुढच्या वर्षी ऑक्टोबर 2022 नवयुगने 10 कोटींचे रोखे खरेदी केले, जे पुन्हा भाजपला देण्यात आले. या देणग्यांमागे एक महत्त्वपूर्ण कथा आहे. ही सर्व नावे अनेक दिवसांपासून सार्वजनिक आहेत, तरीही या कंपन्यांचे धंदे बंद झालेले नाहीत. मग ज्यांनी रोखे खरेदी केले त्यांची नावे उघडवावीत असे सरकारला का वाटत नाही? कंत्राट दिल्यानंतर किंवा छापे टाकल्यानंतर देणग्या मिळाल्या हे जनतेला कळेल अशी भीती आहे का? हैदराबादच्या मेघा इंजिनिअरिंगने भाजपला 600 कोटींहून अधिक देणगी दिली आहे. अनेक कंपन्या तितका नफा कमावत नाहीत, मग एक कंपनी एका पार्टीला इतके पैसे का देत आहे? याने विरोधी पक्षांनाही देणगी दिली आहे, परंतु पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि छापे टाकण्याची ताकद असलेल्या पक्षाला अशा मोठ्या देणग्या मिळत आहेत. कुठलीही कंपनी देणगी देत असली तरी सर्वाधिक देणगी भाजपला देत असल्याचे दिसते. जेव्हा निवडणुका आल्या आणि कोणीतरी रोखे विकत घेतले, तेव्हा भाजपने त्यातील महत्त्वपूर्ण भाग रोखला. एक्सप्रेसने 333 जणांनी बॉन्ड खरेदी केल्याचे वृत्त आहे. त्यापैकी केवळ 15 लोकांनी 159 कोटींची देणगी दिली आहे. या 159 कोटींपैकी 70% म्हणजे 115 कोटी रुपये भाजपला मिळाले. भारतात इतके देणगीदार असताना प्रश्न पडतो की ते सर्व भाजपला देणगी देत आहेत की काही इतर पक्षांना योगदान देत आहेत. खासदारांच्या संख्येच्या आधारे भाजपला या देणग्या होत्या का? खासदारांच्या संख्येवर आधारित देणग्या द्याव्यात असा कोणताही नियम नाही, असे अनेक वेळा सांगण्यात आले आहे. भाजप कितीही हिशोबात फेरफार करत असला तरी त्यांना सर्वाधिक देणग्या मिळाल्याचे स्पष्ट होते. कोणत्याही कंपनीने भाजपला 285 कोटी देणगी दिल्याचे उघडपणे सांगितले आहे का? भाजपचे 300 खासदार असतानाही गणिते जुळत नाहीत. एखाद्या कंपनीने भाजपला 50 कोटी दिले असले तरी प्रति खासदाराच्या हिशोबात काही अर्थ नाही. भाजप दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे का? याने कायदा आणला आणि सर्वात मोठा लाभार्थी आहे. आदित्य बिर्ला समूहाने भाजपला 285 कोटींची देणगी दिली आहे. ग्रासिम या कंपनीने एवढ्या मोठ्या रकमेची देणगी देताना आपल्या कर्मचाऱ्यांचे पगारही वाढवले का? एखाद्या कंपनीकडे इतके अतिरिक्त पैसे आहेत का की ती 285 कोटी देणगी देऊ शकेल? या देणगीच्या बदल्यात स्वस्त कपड्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती, जेणेकरून ग्रासिमचा नफा वाढतच जाईल. आदित्य बिर्ला ग्रुपच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तपशील ज्या काळात या ग्रुपने भाजपसह विविध पक्षांना 555 कोटी रुपयांची देणगी दिली, त्या काळात कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ झाली हे तपासायला हवे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. बाजार अहवाल विचारात घ्यावा. लोकांकडे उपभोगासाठी पैशांची कमतरता आहे, त्यांचा कामाचा बोजा वाढला आहे आणि उत्पन्न ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत जर कंपनी 555 कोटी देणगी देत असेल तर ती कदाचित आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देखील देईल. आदित्य बिर्ला ग्रुपचे कर्मचारी आमचा व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू शकतात आणि रवीश यांनी मोदीजींना 285 कोटी दिल्याचे नमूद केले होते तरीही आमचे पगार वाढवले गेले नाहीत. या कंपन्यांनीही इलेक्टोरल बॉन्ड लागू होण्यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगी दिली होती का की बॉन्डमुळे त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना जागृत झाली होती, ज्यामुळे त्यांना 500 ते 600 कोटींची देणगी मिळाली? आदित्य बिर्ला समूहाचे HR प्रमुख संप्रीत मिश्रा यांच्या विधानासह एप्रिल 2020 टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी प्रकाशित झाली होती. त्यांनी नमूद केले की ते नोकऱ्यांबाबत नैतिक मानकांचे पालन करीत आहेत, व्यवसायात संघर्ष असला तरीही नोकऱ्या जपल्या पाहिजेत यावर भर दिला. संभाव्य टाळेबंदीबद्दल विचारले असता मिश्रा यांनी स्पष्ट केले की त्यांनी त्यावर्षी पगार न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पगारवाढीसाठी पुरेसा पैसा नसल्याचा दावा कंपनी करत असूनही भाजपला 285 कोटींची देणगी देते हे विरोधाभासी आहे. या समूहाची एकूण देणगी 555 कोटी इतकी आहे, त्यामुळे हा शोषणाचा खेळ मध्यमवर्गीयांनी पकडला आहे का? स्टेट बँकेने जाहीर केलेल्या यादीत 466 कोटी खात्यांचा अभाव आहे. ही देशातील सर्वात मोठी बँक आहे जी आपल्या ग्राहकांकडून तपशीलवार माहिती गोळा करते, परंतु 466 कोटींचे रोखे कोणी खरेदी केले किंवा रिडीम केले हे माहीत नाही. ही रक्कम 466 कोटी असूनही खरेदीदार अज्ञात असल्याचे यादीत नमूद करण्यात आले आहे, त्यामुळे 466 कोटींचे रोखे खरेदी करणाऱ्यांबाबत स्टेट बँक अनभिज्ञ आहे. सिद्धार्थ वरदराजन यांनी ट्विट केले की भाजपला निवडणूक रोख्यांमधून एकूण 8252 कोटींची देणगी मिळाली आहे. मात्र निवडणूक आयोग आणि SBIकडून केवळ 6000 कोटींच्या देणग्यांची माहिती उघड करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला एप्रिल 2019 देणगीदारांची माहिती उघड करण्याचे निर्देश दिले होते, परंतु भाजपने हे रेकॉर्ड राखले नसल्याचे दर्शवून त्याचे पालन करण्यात अयशस्वी झाले. यावरून भाजप 2252 कोटींच्या देणग्यांची माहिती लपवत असल्याचे दिसून येते. याचा अर्थ असा की रोख्यांमधून भाजपला मिळालेल्या एकूण रकमेपैकी 25% रक्कम कोठून आली याची माहिती अद्याप उघड नाही. कर्जरोख्यांमागील घोटाळ्याच्या बातम्या प्रसिद्ध होत नसतील, जाहिराती दिल्या जात नसतील, तर त्याचा प्रभाव कुठे आहे हे स्पष्ट होते. घोटाळ्याची माहिती किंवा अहवाल प्रसिद्ध होणार का? तपासाबाबत अंमलबजावणी संचालनालय ED हे ठरवू शकत नाही की भाजपला मिळालेल्या 1000 कोटींच्या देणग्यालाच व्यावसायिक व्यवहार किंवा कंपन्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगी देण्यासाठी मनी लॉन्ड्रिंगचा भाग आहे का? BJDला देणगी दिलेल्या 10 प्रमुख कंपन्यांपैकी 9 खनिज आणि पोलाद क्षेत्राशी संबंधित आहेत. BJDला एकूण 775 कोटी मिळाले आहेत. जेव्हा या कंपन्या करार करतात तेव्हा लोकांची घरे नष्ट केली जातात आणि जंगले तोडली जातात. मग या कंपन्यांनी राष्ट्रविकासाच्या नावाखाली कंत्राटांच्या बदल्यात सत्ताधारी पक्षाला किती पैसे दिले हे जनतेला का कळू नये? या कंपन्या बाधित स्थानिकांना नुकसान भरपाई देतील का? एक पैसाही देऊ केला जाणार नाही. म्हणूनच निवडणूक देणगी रोख्यांना वसुलीचा एक प्रकार म्हणून लेबल लावणारी काँग्रेसची जाहिरात प्रसिद्ध करण्यास मीडियाने नकार दिला. मुख्य प्रवाहातील माध्यमेही या कंपन्यांच्या जाहिरातींवर अवलंबून असतात. एकदा का तुम्हाला हा संबंध समजला की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या परिस्थितीवर होणारा परिणाम देखील दिसेल. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.